नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ह्यो असात राष्ट्रीय खबरो। मायगाव प्लॅटफॉर्माच्या 10 वर्षांच्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे माचयेक समृद्ध करपी आणि आपली मोलादीक अंतर्दृष्टी आणि इनपुट दिल्ल्या सगळ्यांची तोखणाय केल्या। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात श्री मोदी हांणी म्हळां की फाटल्या दशकांत मायगाव सहभागी आणि सुशासना खातीर एक जिवीत माची जावन आसा। हालीच सादर केल्ल्या केंद्रीय अर्थसंकल्पात नव्या इंटर्नशीप येवजणेच्या संकल्पनेक लागून 5 वर्सांत 4 कोटी वयर तरणाट्यांक रोजगार, कुशळताय आणि हेर संधी मेळटल्यो अशें खेळा आणि युवा वेव्हार मंत्री मनसुख मांडविया हांणी म्हळां। उंचेल्या कंपन्यांनी इंटर्नशीपींतल्यान मेळपी अणभव तरणाट्यांची कुशळताय आणि रोजगार क्षमताय वाढटली अशें केंद्रीय मंत्री मांडविया हांणी प्रसार माध्यमाकडेन उलयतना सांगलें। सरकार हे येवजणेवरवी ह्या वर्सा 500 उचेल्या कंपन्यांनी इंटर्नशीप करपाक तरणाट्यांक संद उपलब्ध करतले। इंटर्नशीपीच्या काळात दरेक म्हयन्याक दरेका इंटर्नाक 6,000 रुपयांची एक वेळ मदत दितले अशें तांणी मुखार सांगले। देशभरातल्या 30 राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशात 410 खाशेली पोक्सो न्यायालयासयत 755 फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयां कार्यरत आसात अशें सरकारान सांगलां। केंद्रीय कायदो आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल हांणी आज राज्यसभेतल्या एका प्रश्नाक लेखी जापेंत ही माहिती दिल्या। बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांतल्यान भुरग्यांचे संरक्षण पोक्सो कायद्याकडेन संबंधित प्रलंबित प्रकरणाची बेगोबेग निवाडो करपाखातीर सरकार केंद्रीय पुरस्कृत येवजण चालीक लायता। मेघवाल हांणी सांगले की सुरवेक ही येवजण 1 वर्साखातीर चालीक लायिल्ली जी आता 31 मार्च 2026 मेरेन वाढयल्या आणि ताचेर 1,952 कोटी रुपया वयर खर्च जाला। हे खाशेल्या न्यायालयांनी आयज मेरेन 2,53,000 प्रकरणां निकालात काढल्यात अशी माहिती मेघवाल हांणी दिली। भारताची परकी चलन साठवण 19 जुलै मेरेन सलग 3र्या सप्तकाखातीर 670.86 अब्ज डॉलर मेरेन इतली उच्चांकार पावल्या। आरबीआयन जाहीर केल्ल्या आंकड्याप्रमाण ह्या सप्तकांत 4.5 अब्ज डॉलर वाढ जाल्या। भारताची चालू खात्याची तूट 2023-24 वर्सा 23.2 अब्ज डॉलर वा जीडीपीच्या 60% मेरेन देंवल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आयतारा सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देश विदेशातल्या लोकांक मार्गदर्शन करतले। आकाशवाणीच्या मन की बात म्हयना ह्या कार्यावळीचो 112वो हो वांटो आसा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेगीत 3र्या फावट प्रधानमंत्री जाले, ताचे उपरांत ताचो हो कार्यावळीचो 2रो वांटो आसा। ही कार्यावळ आकाशवाणी आणि दूरदर्शनावेल्या सगळ्या नेटवर्कांचेर एआयआर न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर मोबाईल एपाचेर प्रसारित करतले। आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलाचेर, डीडी न्यूज चॅनलाचेर, पीएमओ आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर हाचे थेट प्रसारण जातले। प्रधानमंत्र्यांच्या कार्यावळी उपरांत रोखडेच सगळ्या भाषांतल्यान मन की बात कार्यावळीचे प्रसारण जातले। जम्मूच्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पातल्यान 1,771 यात्रेकरूंचो आनीक एक पंगड काश्मीर देगणात अमरनाथ तीर्थयात्रेक भायर सरला। आयज सकाळी 63 वाहनांनी यात्रेकरू बेस कॅम्पातल्यान भायर सरले। ह्या बेचींत 1,269 दादले, 398 बायलां, 1 भुरगो, 93 साधू आणि 10 साध्वी हांचो आसपाव आसा। 772 यात्रेकरू बाळटाल बेस कॅम्पार आनी 999 पहलगाम बेस कॅम्पार गेल्यात। थंयच्यान ते पवित्र लेण्यात फुडल्या प्रवासाक मुखार सरतले। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत हांणी 29 जुलै ते 3 ऑगस्ट मेरेन जावपी खाशेल्या लोक अदालत सप्तकांत नागरिकांक वांटो घेवपाक आमंत्रीत केल्यात। वैवाहीक आणि मालमत्तेचे वाद, मोटार अपघाताचे दावे, जमनी संपादन भरपाय, सेवा आणि कामगार प्रश्न आदी तडजोडीचे घटक आशिल्ली प्रकरणां सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोक अदालतीन हाताळटले अशें न्यायमूर्ती सूर्यकांत हांणी खास आकाशवाणी न्यूजाकडेन उलयतना सांगला। ह्या सप्तकाच्या शेवटाक मुंबईत घोग्याच्या पावसाखातीर भारतीय हवामान खात्यान येलो अलर्ट जारी केला। मुंबय शारांत कांय सुवातींनी घोग्यांनी पावस पडलो। मुंबय वांगडाच पालघर आणि रायगड जिल्ह्या खातीर येलो अलर्ट जारी केला आणि ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्या खातीर ऑरेंज इशारो जारी केला। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो।